भुवनत्रयी तुझविणे नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी तू तात मी बालक। प्रभू रामचंद्रांचे चरणी नतमस्तक होऊन वंदनीय मावशींच्या स्मृतीला अभिवादन करून श्री रामजन्मोत्सवाचे उत्सवानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांना वंदन करते, तसेच सर्व बंधू आणि भगिनींचे या उत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात गीताने करू। गीत म्हणायला मी सरिता बनट्टीला आमंत्रित। कांचन मृग तो पाहून येथे पाठ लागतू केला येथे जानकी तुझी हरण करिता जानकी तुझी हरण करिता अश्रू गळले उमटली रामाची पाऊले उमटली रामाची पाऊले जागो जागी कणा कणातुनी आसू प्रभूचे इथे सांडुनी जानकी सत्या शोधित फिरले जानकी सत्या शोधित फिरले राम प्रभू चालले उमटली रामाची पाऊले गोदा काठी माझ्या इथले प्रभुजी अवतरले उमटली रामाची पाऊले उमटली रामाची पाऊले उमटली रामाची पाऊले। काल आपण सर्वजण मंत्रमुग्ध झालो निवेदिता ताईंच्या भाषणाने। ऋषी निर्मितम राष्ट्रम या मौलिक विचारधारेत ऋषींची गौरवशाली परंपरा त्यांनी सांगितली। दुष्ट आणि असुरी वृत्तींचा नाश करण्यासाठी ब्राह्मतेज व क्षात्रतेज निर्माण झालं पाहिजे, यासाठी विश्वामित्र रामाला मागतात आणि घडवतात। नीती नियम आणि धर्म यांचे पालन करणाऱ्यांच्या पाठीशी ऋषीमुनींनी आपली तपस्या व समस्त वारसा दिला, म्हणूनच भारतभूमीचे राष्ट्र हे ऋषींचे राष्ट्र आहे। डोळे जग स्वतः पाहत नाहीत तर डोळ्यांना पाहण्याची दृष्टी देणारा त्यांना जग दाखवतो। ऋषी मुनींच्या उज्ज्वल परंपरेने ही दृष्टी दिली। निवेदिता ताईंनी सांगितल्याप्रमाणे भारत हे चिरंतन राष्ट्र ऋषींनी निर्माण केले। 7 दिवसीय प्रवचन मालेतील तिसरे पुष्प आता त्या गुंतील अशी मी त्यांना विनंती केली। प्रदूषणाच्या वधानंतरचा प्रसंग आहे. अकंपन रावणाचा हेर रावणाच्या सभेत गेला आणि त्यांनी रावणाला सांगितलं की तुझे दोन भाऊ ज्यांना तू 14,000 राक्षसांबरोबर जनस्थानामध्ये ठेवलं होतं आणि त्यामुळे जनस्थान हे तुझं प्रभाव क्षेत्र होतं, त्या खरदूषणांना आणि त्यांच्या 14,000 सेनेला रामानी एकट्यानी मारलेला आहे. तो राम त्याची पत्नी सीता आणि त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्या बरोबर वनात आलेला आहे. अकंपनानी वर्णन सुरू केलं, त्याची बायको अत्यंत सुंदर आहे वगैरे 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 सगळं वर्णन झालं आणि रावण निघाला. रावण निघाला, खरं दूषण आणि 14,000 राक्षसांचा बदला घेण्यासाठी नाही तर सीतेला घेऊन जाण्यासाठी, सीतेचं हरण करण्यासाठी. पूर्ण रामायणामध्ये जेव्हा राम लक्ष्मण सीता वनामध्ये जातात आणि प्रत्येक ठिकाणी ऋषी मुनींशी त्यांची चर्चा होते, त्याच्यामध्ये एक खूप विशिष्ट उल्लेख नेहमी येतो आणि तो उल्लेख असा की हे राक्षस जे बेसावध आहेत, जे अपवित्र आहेत, जे काही चुका करतात त्यांना हे त्रास देतात. ते स्वतःला राक्षसांपासून वाचवू शकत नाही, जे धर्मापासून दूर आहेत ते राक्षसांना बळी पडतात, असा सतत उल्लेख आहे. जेव्हा विराट राम आधी सीतेला पकडतो नंतर राम लक्ष्मणांना पकडतो तो प्रसंग आपण उद्या बघूच, तर विराट सुद्धा आधी हेच म्हणतो की तुम्ही कोण दोघं, तपस्वींच्या वेशामध्ये आहेत, मुनींच्या वेशामध्ये आहेत आणि एका स्त्री बरोबर फिरताय, असा अधर्म करणारे तुम्ही कोण, हा विराट राक्षस विचारतोय. म्हणजे धर्म याची संकल्पना सर्वत्र होती. पूर्ण 14 वर्षांमध्ये ज्या रावणाने आपले 14,000 सैन्य आणि खर दूषण आणि बहीण या सगळ्यांना जनस्थानामध्ये ठेवलेलं आहे, त्याला रामाबद्दल कळलं नाही असं अजिबात नाही, पण तरीही तो रामचंद्रांच्या समोर जात नाही, हिंमत करत नाही. आत्ता सुद्धा जेव्हा त्याला कळतं की माझे दोन भाऊ गेलेत आणि 14,000 सैन्य नष्ट झालंय, तरीही तो हा विचार करत नाही की मी जाऊन रामाशी युद्ध करीन. रावणाची रामासमोर शक्तीच नाही आहे, कारण रावण सुद्धा जाणतो धर्मो रक्षती रक्षिता, आणि म्हणून तो रामाशी युद्ध करायला तयार नाही, तो सीतेचं हरण करण्यासाठी म्हणून तो मारीचाच्या आश्रमामध्ये येतो. जिथे मारीच राहतोय तिथे येतो आणि तो मारीचाला सांगतो की तू मला मदत कर. त्यावेळी मारीच जे सांगतात ते फार विशेष आहे. मारीचांनी सांगितलेला जो श्लोक आहे तो असा आहे, रामो विग्रहवान धर्मः साधुः सत्य पराक्रमः राजा सर्वस्य लोकस्य देवानामिव वासवः. रामो विग्रहवान धर्मः, राम जो आहे तो प्रत्यक्ष धर्म साक्षात झाला तर कसा दिसेल, तो श्री रामचंद्र आहे. आणि राजा लोकस्य सर्वस्य, तो या सर्वांचा राजा, या सर्व लोकांचा राजा आहे. तू त्याच्या वाटेला जाऊ नको, तू परत जा. कल्पना करा, रामाच्या धर्माबद्दलची ही चर्चा, जो पहिला राक्षस ज्यांनी रामाच्या बाणाचा प्रसाद घेतलाय तो मारीच, आणि जो राक्षस ज्याला मारण्यासाठी रामाचा जन्म झालाय तो रावण, या दोन राक्षसांमधल्या संवादामध्ये जी प्रथम चर्चा होते त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं, तो मारीच सांगतोय रावणाला रामो विग्रहवान धर्मः, आणि ते ऐकून रावण परत लंकेमध्ये जातो, तो सीतेचं हरण करायचा विचार सोडून देतो. म्हणजे रामाची जी धर्माची शक्ती होती ती किती प्रचंड असेल, ती किती अगाध असेल. आज आपल्याला रामो विग्रहवान धर्म हा विषय घेऊन राम कसा धर्मस्वरूप होता, धर्मात्मा होता, धर्मज्ञ होता हे बघायचं एक अत्यंत दुष्कर कार्य करायचं आहे. कारण रामाचं चरित्र, रामचंद्रांचं चरित्र हे साधारण चरित्र नाहीये. कल्पना करा, 16 वर्षाचे राम असताना विश्वामित्र त्याची याचना करतात. 16 वर्षाचे राम आणि लक्ष्मण जेव्हा वनात जातात, सर्व ऋषी मुनी अत्यंत सहर्ष त्यांचं स्वागत करतात. हे राम येतील आणि माझ्या पत्नीचा आदरातिथ्य स्वीकारून तिला नमस्कार करून तिला परत प्रतिष्ठित करतील म्हणून गौतम मुनींनी आधीच सांगितलंय, काही वर्ष आधी. तेव्हा राम 16 वर्षाचे पण नव्हते. जेव्हा राम वनात जायला निघाले तेव्हा ते 26-27 वर्षाचे. आणि या 26-27 वर्षाच्या युवकासाठी पूर्ण अयोध्या रडते. मग ते महर्षी वशिष्ठ असो कि अमात्य मंत्री असो, सुमंत्र असो कि अयोध्यावासी असो कि घरातल्या माता असोत कि त्यांचा भ्राता, त्यांचं रक्षण करणारा लक्ष्मण असो, प्रत्येक जण रामानी वनात जाऊ नये म्हणून प्रयत्न करतोय. काय प्रभाव असेल या चारित्र्याचा, या रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाचा 26 वर्षाचे असताना. तसच जेव्हा विभीषण येतो, हे प्रसंग आपण नंतर अजून बघू विस्तृत. जेव्हा विभीषण शरण म्हणून येतो आणि वानर सैन्यामध्ये चर्चा सुरू आहे, प्रत्येक जण एक एक सांगताय की नाही याला अजिबात घेतलं नाही पाहिजे, याला तर मारून टाकलं पाहिजे, कारण हा तर रावणाचा भाऊ आहे, हा नक्की रावणाचा हेर आहे. एक एक जण सांगतात आहे. प्रत्येकाची भावना रावणाच्या विरुद्ध इतकी तीव्र आहे आणि तीच भावना विभीषणावर प्रक्षेपित झाली आहे आणि म्हणून विभीषणाविरुद्ध सुद्धा अत्यंत तीव्रतेने प्रत्येक जण बोलतात आहे. अशा वेळी जेव्हा राम सांगतात नाही, विभीषण शरण आलेत आणि मी शरणागत वत्सल आहे, विभीषण आपल्या बरोबर राहील. कल्पना करा, हू की चू न होता सगळे मोठे मोठे जांबुवान, इतके वयोवृद्ध सेनानी, सुग्रीव, अंगद, लहान असो की मोठा असो, प्रत्येक जण रामाचा हा निर्णय ऐकतो. प्रत्येक जण रामांच्या चारित्र्याचा हा प्रभाव निर्माण कसा झाला. जेव्हा सीतेची अग्निपरीक्षा होते, सीतेशी अत्यंत कठोर वचन करून राम जेव्हा सीतेला म्हणतात तू कुठेही जायला मुक्त आहेस आणि सीता म्हणते मग मला जगायचं नाही, मी या अग्नीमध्ये प्रवेश करीन, हाहाकार होतोय. हनुमान, सुग्रीव काय करावं हे कळत नाहीये, लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आहे, पण तरीही रामाविरुद्ध एक शब्द बोलायची कोणाची हिंमत नाही, कारण राम चूक करू शकत नाही. रामाच्या हातून अधर्म होणं शक्य नाही. आणि हे सगळे धर्मज्ञ आहेत, हे सगळे वेद विद्वान आहेत. अशा या रामांच्या धर्माची महती बघायचा आपण आज थोडा प्रयत्न करूया. फार कठीण काम आहे. धर्म या भारताचा प्राण आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, आपण सगळे जाणतो. आज मेकॅले शिक्षा झाल्यामुळे कदाचित कधी कधी आपण धर्म या शब्दामध्ये गोंधळतो, पण धर्म हा आचरणातच दिसतो. धर्म म्हणजे काही तत्वज्ञान नाही, तर विशिष्ट तत्वांवर आधारित जीवन पद्धती अशी या भारताची विशेषता राहिली आहे. आणि म्हणून केव्हाही ऋषी मुनी एकत्र आले, कोणी मोठे लोक एकत्र आले की त्यांची चर्चा नेहमी हीच होणार, हा धर्म आहे की अधर्म आहे. कारण धर्म म्हणजे डॉग्माज नाही, डॉग्माज म्हणजे असं 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 करायचं, हा म्हणजे धर्म, हे म्हणजे अधर्म, असं कधीही सांगता येत नाही. कारण परिस्थिती कालानुरूप कुठल्या दोन गोष्टींमध्ये संघर्ष आहे, काय निर्णयाचा प्रश्न आहे, याचा संदर्भ लक्षात घेऊनच धर्म ठरवता येतो. आणि म्हणून कोणी असं म्हणतं की धर्माचा मार्ग जो आहे तो पक्ष्यांचा मार्ग आहे. पक्ष्यांचा मार्ग काही असा आखलेला नसतो, जसे आपले रोड रस्ते असतात ते बनवले असतात, आपल्याला माहिती आहे हा रस्ता आहे. जंगलामध्ये सुद्धा पायवाट बनते, आकाशामध्ये पायवाट बनत नाही. धर्माचा मार्ग हा पक्षांचा मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये जाण्यासाठी प्रत्येक वेळी हा न्याय आपल्याला करायचा आहे. मग तो काय खूप कठीण आहे का? म्हणजे जर समजा मला जर कोणी धर्मशास्त्र शिकवले असतील तरच मी धर्माचं पालन करू शकेन, नाहीतर करू शकणार नाही असं अजिबात नाही. आपले ऋषी मुनी म्हणतात धर्म हे ईश्वराबरोबरच, म्हणजेच या विश्वाबरोबरच सतत अस्तित्वात आहे. धर्म हा अस्तित्वात आहे. आपल्याला प्रत्येकाला कळतं मी जे हे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे. आपण त्याचं समर्थन वाटेल ते करू, पण आपल्याला सर्वांना माहित आहे. जसं स्वामी दयानंद सरस्वती खूप सुंदर उदाहरण देतात, ते म्हणतात की एखाद्या कार मॅन्युफॅक्चर केली आहे, तिची स्पीड 150 किलोमीटर पर अवर जाऊ शकते आणि त्या कारमध्ये सगळं काही आहे, अशा या कारला ब्रेकच नाही आहे, तर काय होईल? काहीच उपयोग नाही त्या 150 किलोमीटर स्पीडचा. तसंच मानव योनी ही कर्मयोनी आहे, आपल्याला कर्माचं स्वातंत्र्य आहे, बाकी कुठल्याही योनीला ते नाही आहे. कुठल्याही बाकी सगळ्या ज्या स्पेसिस आहेत त्यांना हे स्वातंत्र्य नाही आहे. आणि म्हणून एखादा गाढव जर उभा असेल आणि त्या गाढवाजवळ जर एखादा मंत्री जाऊन उभा राहिला तर गाढव हा विचार करणार नाही की मंत्री आहे बाबा कशाला लाथ मारा. ते गाढव जे आहे ते प्रोग्रॅम्ड आहे गाढवाला लाथ मारण्यासाठी. कोणी पायाजवळ आलं तर पाय झटकलेच पाहिजे, पाय मोकळे केलेच पाहिजे, कोणीही असो. जेव्हा डॉग शो होतात ना, ज्यांच्याकडे कुत्रे आहेत त्यांना माहित आहे, तर ते आपल्या कुत्र्यांना घेऊन जातात डॉग शो मध्ये. आणि जेव्हा कुत्र्यांना घेऊन जातात तेव्हा कुत्र्यांना मग बक्षीस मिळतात, पारितोषिक, की हा कुत्रा सगळ्यात उत्तम, सगळ्यात देखणा कुत्रा. आता जी कुत्री गेली आहे ती अशीच शेपूट हलवत जातात आणि पारितोषिक मिळालं नाही मिळालं तरी शेपूट हलवत परत येतात. निराश कोण होता? ज्याच्या कुत्र्याला मिळालं नाही तो. कारण ते हे सगळे योनी ज्या आहेत त्याच्यामध्ये मी, मला, माझ हा जो विचार आहे आणि त्यानुसार असलेला कर्माचं जे स्वातंत्र्य आहे ते फक्त मनुष्य योनीत आहे. कर्माचं स्वातंत्र्य आहे म्हणून कुठलंही काम मी करीन किंवा करणार नाही किंवा वेगळ्याच प्रकारे करीन. आपण मुलाला म्हणतो अरे ते पाणी आण जरा, तो पाणी ठीक आणेल, उलटं सुलटं करेल, आणणारच नाही. स्वातंत्र्य आहे, कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती. ही मानवाकडे जर कर्माचं स्वातंत्र्य दिलंय तर त्याला जर काय करायचं काय करायचं नाही हा विवेक जर दिला नसेल तर त्या मानवाचा विकास होईलच कसा? मग आपल्यालाही कोणीतरी मसीहा आला पाहिजे आणि आपल्याला वाचवलं पाहिजे याची वाट बघावी लागेल. पण आपले ऋषीमुनी म्हणतात नाही, धर्म हा स्थित आहे, प्रत्येकाला हे कळतं. तरी काही काही विशिष्ट परिस्थितीमध्ये धर्माचे अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतं आणि ते कार्य ऋषी मुनींनी सतत केलं आणि श्री रामचंद्रांसारख्या महान पुरुषांनी, ईश्वरीय स्वरूप असलेल्या लोकांनी आपल्या पुढे धर्माचा आदर्श त्यांच्या वर्तनाने वागणुकीने ठेवला. जे एकात्म जीवन दर्शनाचं चिंतन आपण पहिल्या दिवसापासून करत आहोत, आज पूर्ण विश्वामध्ये पर्यावरण असू दे की समाजशास्त्र असू दे की कुटुंब व्यवस्था असू दे, कुठलाही विषय जेव्हा निघतो आणि त्याच्यामध्ये एखादा विचारवंत खोलात जायला लागतो तो म्हणतो आज आपल्याला अशा तत्वज्ञानाची, अशा जीवन पद्धतीची आवश्यकता आहे की जी सर्वसमावेशक असेल, जी समरसता आणणारी असेल, जी परस्परावलंबी असेल. उदाहरणार्थ निसर्ग वेगळा, मानव वेगळा, असं जेव्हा मानव समजला आणि त्यांनी निसर्गाचं शोषण केलं तेव्हा आज एक असा क्षण आला की माणूस सुद्धा नष्ट होऊ शकेल. कारण माणूस आणि निसर्ग वेगळे नाही, म्हणून आपल्याला अशी जीवन पद्धती पाहिजे ज्यामध्ये निसर्गाचं रक्षण होईल. झाड दिसल्यावर या झाडाची किंमत काय असं फक्त आर्थिक विचार मनामध्ये न येता हे झाड म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे आलं पाहिजे. एकच आत्मतत्व या अनेक प्रकारे प्रकटित झालं आहे. परिवार, कुटुंब, कुटुंब म्हणजे काही पाच लोक एकत्र ठेवून कुटुंब झालं असं नाही, तर एकच आत्मतत्व अनेक रूपांनी प्रकटित झालंय. म्हणून आपण सगळे परस्पर जोडलेले, परस्परावलंबी आहे. तेच आत्मतत्व जेव्हा अजून विकसित होतं ते समाज आहे, तेच आत्मतत्व अजून विकसित होतं ते राष्ट्र आहे, आणि तेच हे पूर्ण आत्मतत्व आहे. असं हे एकात्म जीवन दर्शन समजून ज्या जी जीवन पद्धती असते ती म्हणजे धर्म. म्हणजेच माझ्या विस्तृत स्वरूपाशी असलेला माझा संबंध त्याचं संवर्धन करणं म्हणजे धर्म. माझंच विस्तृत स्वरूप माझा परिवार, माझं अजून विस्तृत स्वरूप माझा समाज, त्याचं अजून विस्तृत स्वरूप हे राष्ट्र, आणि त्याचं अजून विस्तृत स्वरूप म्हणजे मानवतेचा आध्यात्मिक विकास करणारं हे तत्व, आत्मतत्व. त्यांचा माझा हा जो संबंध आहे माझ्या या मोठ्या मोठ्या स्वरूपाशी, माझं हे जे विस्तृत स्वरूप आहे त्या स्वरूपाचं संवर्धन करणं म्हणजे धर्म. धारण करणं, जोडून धरणं म्हणजे धर्म. उदाहरणार्थ आजच सकाळी आमचं पालकांचं एक शिबिर झालं. जसं उदाहरणार्थ की शरीर आहे, हा हात आहे, शरीरामध्ये सगळे अवयव एकमेकांशी जोडलेले आहेत. आपण जाणतो की शरीरामध्ये असलेला एकूण एक सेल हा स्वतंत्र आहे, स्वतंत्र जीव आहे. त्या एका सेलमधून परत क्लोनिंग करून दुसरा जीव निर्माण होऊ शकतो आज हे आपण जाणतो. पण तरीही ते सेल जेव्हा या शरीरात येतात ते या शरीराचं पूर्णत्व मानून, त्या समष्टीचा घटक होऊन, त्याचं अनुशासन मानून त्याप्रमाणे राहतात. समजा जर एखादा सेल म्हणायला लागला की नाही हे जे मल्टिप्लिकेशन होण्याचं किंवा जे काय आहे ही जी परंपरा आहे या शरीराची, मला जे दायित्व दिलंय ते मी मानणार नाही, मी मला हवं तसं वाढीन किंवा वाढणार नाही, असं म्हणून जर एखादा सेल सतत मल्टिप्लाय होत राहिला तर आपल्याला माहिती आहे हा कुठला रोग आहे, हाच कॅन्सर आहे. कॅन्सर काही बाहेरून आलेला रोग नाही आहे. आतल्या शरीरामधली एक पेशी, एक सेल या शरीराचा घटक होणं नाकारत, याच्याबरोबर आपला संबंध अमान्य करत, आणि फक्त स्वतःचा व्यक्तिवादिताचा विचार करून जेव्हा वाढायला लागतं तेव्हा तो शरीराचा कॅन्सर, ज्याने पूर्ण शरीर धोक्यात येतं. आपलं हे जे विस्तृत स्वरूप आहे परिवार, समाज, राष्ट्र आणि पुरी मानवताच, त्याचं संवर्धन करणं म्हणजे धर्म. जसा हात आहे, हात रोज जेवण करतं, आपण घेतो अन्न, घेतो तोंडात घालतो, अन्न घेतो तोंडात घालतो, जेवतोय. हात विचार करायला लागतं की हे फार झालं, मीच घास उचलतो तोंडात घालतो, घास उचलतो तोंडात घालतो, सगळी मेहनत माझीच, मीच एकट्याने का मेहनत करायची. हे तोंड आपल्या बसल्या जागी नुसतं मजेत हलत राहून सगळ्या जेवणाचा आनंद मात्र तोंड घेतं, काम मात्र मी करायचं, आनंद मात्र तोंड घ्यायचं. हे होणार नाही, झालं ते बस झालं, याच्या पुढे तोंडाने जेवायचं असेल स्वतःची व्यवस्था करावी, मी जे अन्न आहे माझ्यासाठी मी माझं अन्न ठेवीन, असं म्हणून जर हाताने अन्न आपल्याजवळ ठेवलं तर या हाताचं जे विस्तृत स्वरूप म्हणजे शरीर आहे त्या शरीराचं काय होईल. याचं पोषण केलं नाही, याचं रक्षण केलं नाही, याला ठीक ठेवलं नाही, म्हणून हळूहळू जसं शरीरावर परिणाम होईल हात सुद्धा सुकत जाईल. हे जे समष्टीगत जी दृष्टी आहे, जी आत्मवत सर्व भूतेषु सर्व भूत हिते रताः, ही जी दृष्टी आहे त्या दृष्टीवर आधारित जीवन पद्धती म्हणजे धर्म. धर्म म्हणजे काही रिलिजन नाही, एक पुस्तक, एक देव अशीच पूजा करायची असं अजिबात नाही, हा उपासना पंथ पण नाही. याच्यामध्ये देव आहेत, देवता आहेत, असतील किंवा नसतीलही, ईश्वर हा कदाचित शोधाचाही विषय असेल, पण ही एकात्मता मानून आत्मीयतेने माझ्याच अस्तित्वाचे विकसित होत जाणारे जे अनेक स्वरूप आहेत त्यांचं संवर्धन करणं म्हणजे धर्म. पण जीवनामध्ये बऱ्याचदा या दोन गोष्टींमध्ये संघर्ष येतो की मी हे करू की हे. जसं केंद्रामध्ये एखादा कार्यकर्ता जेव्हा केंद्रात यायचं म्हणून विचार करतो, आई वडील म्हणतात नाही जायचं नाही. आता काय आई वडिलांचं ऐकायचं की राष्ट्राची हाक ऐकायचे? संघर्ष आहे, दोन्ही कर्तव्य आहेत, दोन्ही त्याचं विस्तृत स्वरूप आहे. आता त्यांनी ऐकायचं कुठे, करायचं काय? हा जो संघर्ष आहे तो कसा सोडवायचा हे आपल्याला श्री रामचंद्रांच्या जीवनात दिसत. श्री रामचंद्रांच्या जीवनात असे अनेक संघर्ष आले, अनेकदा आले, आणि त्यांनी सतत धर्मावरच ते गेले. म्हणून गदी माडगुळकरांचं खूप सुंदर गीत आहे, राम चालले तो तर सत्पथ. या धर्म मार्गांवरनं ते गेले, त्यांनी धर्माचा मार्ग दाखवला. म्हणजे असं नाही धर्माचा मार्ग दाखवला म्हणजे त्यांनी वडिलांचं ऐकून वनवासात गेले म्हणजे आई वडिलांचं ऐकणं म्हणजे धर्म, असं परत नाही. मग असं जर म्हटलं तर भरत हा अधार्मिक होतो, पण भरतालाही धर्मात्मा म्हटलंय, भरतालाही धर्मचारी म्हटलंय, भरताला सुद्धा धर्मज्ञ म्हणून राम हाक मारतात. म्हणजे एक आई वडिलांचं ऐकतो तोही धर्मज्ञ, जो आई वडिलांचा ऐकत नाही तोही धर्मज्ञ. वशिष्ठ जे आपण काल बघितलं, वशिष्ठ रामाला म्हणतात की ही इक्ष्वाकू कुलाची परंपरा आहे की आपल्या मोठ्या पुत्राला राज्याभिषेक केला जातो आणि म्हणून तू राजा हो. वशिष्ठ सांगतात ते गुरु राजपुरोहित, आणि ते ऐकत नाहीत, राम ते ऐकत नाही, तरीही राम धर्मज्ञ. आणि वशिष्ठही त्यांना धर्मज्ञ म्हणून हाक मारतात. आणि मग नंतर हेच वशिष्ठ जेव्हा परत काहीतरी संघर्ष येतो, पुढे आपण बघू की आता लक्ष्मणाचा त्याग करायचा की नाही, लक्ष्मणाला मारायचं, राम अतिशय दुःखी होतात आणि वशिष्ठ म्हणतात की नाही तुला ते करावं लागेल, आणि राम ते करतात. म्हणजे गुरूंचं ऐकलं म्हणजे धर्म, ऐकलं नाही म्हणजे अधर्म असंही नाही, तर धर्माची जी ही सूक्ष्म गती आहे ती गती आपल्या जीवनातल्या अनेक प्रसंगामधून समजावून देणारे श्री रामचंद्र यांनी रामो विग्रहवान धर्मा जे मारीच्यानी म्हटलं, म्हणजे त्यांच्या विरोधीनी सुद्धा, त्यांच्या शत्रूंनी सुद्धा जे म्हटलं ते इतकं खरं आहे. आणि म्हणूनच राम हे सर्वांच्या हृदयाला स्पर्श करून गेलेत आणि नेहमीसाठी या भारताचा आदर्श राम झालेत, कारण या भारत राष्ट्राचा प्राणच मुळी धर्म आहे. श्री रामचंद्र सीता शी विवाह झाला आणि अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर 12 वर्ष ते अयोध्येत होते. या 12 वर्षांमध्ये श्री रामचंद्रांचं जे प्रजेबरोबर वागणं होतं त्याचं अतिशय सुंदर वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. 12 वर्ष झालेत, भरत आणि शत्रुघ्न मामांच्या घरी गेलेत आणि दशरथ विचार करतात, कारण त्यांना काहीतरी अपशकून दिसायला लागतात आणि म्हणून दशरथ चिंतित होतात. त्यांना वाटतं की असे मला अपशकून दिसतात आहे की जे माझ्या मृत्यूबद्दलच मला सांगतात आहे आणि म्हणून मी लगेच काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. पण असं जरी असलं आपण ते अजून 2 दिवसांनी जरा विस्तृत रूपाने बघू की नेमकं काय झालं पाठीमागे. त्यांनी सगळ्या राजांना निमंत्रण पाठवलं, फक्त 2 राजांना पाठवलं नाही, एक जनक राजा आणि एक भरताचे आजोबा आणि मामा, त्यांना निमंत्रण गेलं नाही. सगळे राजे आले, सगळ्या राजांबरोबर चर्चा झाली. त्यांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतं, अमात्यांना विचारलं, आधी पुरोहितांना विचारलं म्हणजे वशिष्ठांना विचारलं, अमात्यांना विचारलं, मंत्र्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं राम हा राजा होण्यासाठी योग्य आहे का, आणि सगळे अत्यंत आनंदी झाले. ते म्हणाले हो जरूर, तुम्ही रामाला यौवराज्याभिषेक करा, तुम्ही आमचे राजे आहात पण तो युवराज होईल, तो आता सगळं सक्रियतेने हा राज्यकारभार बघेल. दशरथ फार खुश झाले. त्यांनी मग सगळ्या आपल्या जनपदातले जे पौरवासींचे जे मुख्य होते त्या सगळ्यांना बोलवलं, ते सगळे आले, त्यांना परत हाच प्रश्न विचारला. ते पण तेच म्हणाले की हा महाराज जरूर श्रीरामांना यौवराज्याभिषेक करा. इथे दशरथ प्रश्न विचारतात की अरे मी तुमचा इतके वर्ष राजा आहे, मी तुमचा पित्याप्रमाणे पालन केलं आहे, मला असं वाटलं होतं की तुम्ही म्हणाल की महाराज अजून राहा ना काही दिवस, ही मी अपेक्षा करत होतो, आणि असं न करता तुम्ही अगदी आनंदून म्हणताय हो हो महाराज जरूर रामाचा राज्याभिषेक करा, म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त रामाला आणू इच्छिता, चाहता, तुम्ही मला सांगा की अशी रामाची काय विशेषता आहे, याचं यांना दुःख नाही आहे दशरथांना, पण ते विचारतात तो प्रश्न खरा आहे, जे म्हणतात ना शिष्यात इच्छेत पराजयम पुत्रात इच्छेत पराजयम, तेच इथे बघतोय. आणि मग हे सगळे वर्णन करतात रामांच्या गुणांचं, अतिशय आहे, मी काही श्लोक लिहिलेत, पूर्ण एक सर्ग त्याच्यासाठी आहे. जसे दोन श्लोक आहेत, फक्त दोन श्लोक वाचीन मी. धर्मज्ञहा सत्यसंधश्च, जे यांनी म्हटलंय तेच इथे सत्यसंधश्च. शीलवान अनसूयकः क्षांतः सांत्वयिता विजितेंद्रियः मृदुश्च स्थितचित्तस्य सदा भव्यो अनसूयकः प्रियवादी च भूतानां सत्यवादी च राघवः. फक्त दोन श्लोक लिहिले मी, पण हे दोन नाही आहेत, एक सर्ग आहे पूर्ण. त्याच्यामध्ये काही काही खूप विशेष नावं येतात. एक नाव असं येतं की जो आधी बोलायला सुरुवात करतो, पूर्वाभाषी. म्हणजे राम जेव्हा अयोध्येमध्ये जातात, जेव्हा त्यांना लोक भेटतात, आता राम आहेत, आणि राम जेव्हा येतात तेव्हा मोठ्या लोकांसमोर आधी जे छोटे असतात ते थोडे कचरतात, काय करायचं काय बोलायचं, अशा वेळी त्यांना जे आपण आजकालच्या भाषेत म्हणतो ना टू पुट देम ॲट ईज, म्हणजे त्यांना अगदी त्यांचा संकोच दूर व्हावा म्हणून राम त्यांच्याशी बोलतात, पूर्वाभाषी हे आमच्याशी आपणहून बोलतात. दुसरा एक शब्द आहे की पूर्वास्मितभाषी, म्हणजे सुरुवातच स्मित हास्याने करत राम आमच्याशी बोलतात, आणि एवढंच नाही ते काही फक्त बोलत नाही, ते आमची चौकशी करतात, तुमची पत्नी कशी आहे, तुमचे मुलं कसे आहेत, तुमचा व्यवसाय ठीक सुरू आहे ना, असं प्रत्येकाची चौकशी करणारे राम ते आमचे आहेत. म्हणजे रामाचं हे जे वर्णन आपण नंतर ऐकतो की पूर्ण अयोध्या रामाच्या मागे रडत चालली आहे, हे काही रामाला असंच मिळालेलं नाही आहे जे आपल्याला आजकाल टीव्हीवर दाखवतात ना, कोणाचा तरी मुलगा म्हणून भाडोत्री लोक आणून आणि म्हणून हा आमचा झाला पाहिजे, हा आमचा काय राज्यकर्ता झाला पाहिजे, हे असं नाही आहे. त्याच्या मागे रामांची मेहनत आहे, त्याच्या मागे रामांचे गुण आहेत, त्याच्या मागे रामांची आत्मीयता आहे. ज्या योग वासिष्ठांनी वशिष्ठांना आत्मवत सर्व भूतेषु केलं, त्या आत्मीयतेने प्रत्येकाची चौकशी करणारे, त्यांची काळजी घेणारे असे राम आहे. म्हणजे धर्माचरण जे आहे ते जेव्हा संघर्ष आहे तर काय करायचं ते तर रामांनी दाखवलंच, पण जे आपलं नित्याचं आचरण आहे त्याच्यातही हा धर्म आहे. आत्मवत सर्व भूतेषु, प्रत्येकाशी अत्यंत प्रेमाने वागणारे, प्रत्येकाला समजून घेणारे, प्रत्येकाला आनंदाने काहीतरी सांगणारे असे हे श्री रामचंद्र, त्यांचं वर्णन पूर्ण एका सर्गामध्ये सगळे अयोध्याजनक करतात आहेत. आणि ते ऐकून दशरथाला फार आनंद होतो. दशरथ महाराज रामांना बोलावणं पाठवतात, राम येतात, आल्यावर दशरथांना वंदन करून दशरथ महाराज त्यांना आपल्या जवळ बसवतात आणि सांगतात की आम्हा सर्वांची अशी इच्छा आहे, आम्ही जी चर्चा केली त्याच्यावरनं आम्ही या निष्कर्षावर आलोय की तुझा राज्याभिषेक झाला पाहिजे. रामांचा चेहरा जो स्मितहास्य आहे ते तसंच्या तसं आहे, काही आनंदाच्या उकळ्या फुटल्या असं पण नाही, किंवा चिंता झाली असं पण नाही, शांतपणे तितक्या स्मितमुद्रेनी त्यांनी ते ऐकून घेतलं. आणि मग दशरथ महाराज सांगतात आहे की बघ राम, तू खूप विनयशील आहे हे मला माहीत आहे, पण तू आता राजा होशील तर अजून विनयाने वाघ, कारण जेव्हा व्यक्ती अधिकारामध्ये जाते तेव्हा तिने सहजपणे काहीतरी म्हटलेलं सुद्धा लोकांच्या हृदयाला दुःख देऊ शकतं, कारण ते हे अधिकारातनं आलेली वाणी समजू शकतात, आणि म्हणून तुला आता अजून विनयाने वागावं लागेल. प्रजानुरंजन हे तुझं एकमेव कर्तव्य असेल, त्याच्या पुढे बाकी सगळी तुझी कर्तव्य मागे जातील. एक 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 करून दशरथ सर्वांसमोर रामाला हा उपदेश करतात. राम अत्यंत शांत चित्ताने एकाग्र चित्ताने ते ऐकतात आणि त्यानंतर रामांना ते जायला सांगतात. राम गेल्यानंतर हे परत चर्चा करतात. ते म्हणतात की मला असं वाटतं की आता आपण नाहीतरी निर्णय तर घेतलाच आहे, तर आपण रामांचा उद्याच राज्याभिषेक करून टाकू. आधी राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला, आता उद्याच करून टाकू. हा निर्णय झाला. निर्णय झाल्यानंतर परत ते आपल्या महालात जातात. महालात म्हणजे बाजूला जातात, सभेतनं बाजूला जातात आणि परत रामाला बोलावणं पाठवतात. रामाला एक विचार मनात येतो की लगेच का बरं बोलावणं पाठवलं, असा श्लोक आहे वाल्मिकींचा. आणि म्हणून राम येतात. राम येतात परत दशरथ महाराजांना नमस्कार करून. महाराज त्यांना स्वतःच्या जवळ बसवतात अत्यंत प्रेमाने, कारण इतका सद्गुणी मुलगा, इतका विनयशील, इतका नयनाभिराम, ज्याच्यामध्ये काही खोट काढताच येणार नाही असा हा पुत्र, त्याला बघितलं की दशरथ महाराजांचं हृदय जणू भरून यायचं. त्याला जवळ बसवून आता त्यांनी एक पिता पुत्राला जे सांगतो ते सांगायला सुरुवात केलं. त्यांनी सांगितलं, राम तुझा राज्याभिषेक उद्याच होईल, उद्या सकाळीच होईल, आणि राज्याभिषेक करायचा असेल तर हे तर एक दायित्व आहे, आणि म्हणून तू आज उपवास कर, काही नियम कर. आज तू पलंगावर झोपू नको, खाली कुशावर झोप. काय काय तू नियम करायचे हे तू वशिष्ठांकडनं समजून घे, सीतेला पण करायला लाव. हे सगळं सांगितल्यानंतर मग दशरथ सांगतात की मला असं वाटतं भरत नाही आहे तोपर्यंतच हे करून टाकलेलं चांगलं आहे. हा राज्याभिषेक तोपर्यंतच करून टाकलेला चांगला आहे. मला खूप अपशकून होतात आहे आणि म्हणून मला चिंता होते. वाल्मिकींची एक विशेषता आहे जी आत्ता माझ्या ध्यानात आली वाल्मिकी रामायण वाचताना. वाल्मिकी सगळं एका प्रसंगात सांगत नाही, कारण नंतर परत ते रिपीट होणार आहे. कोणीतरी कोणाला सांगणार आहे की माझं वडिलांशी हे बोलणं झालं, किंवा सीतेनी मला हे सांगितलं, किंवा माझ्या लग्नाच्या वेळी असं असं झालं. असे जे वर्णन आहेत त्यावेळी परत दुसरं, जी माहिती याच्यात आली नाहीये, यावेळी आली नाहीये, ती त्यावेळी येते. म्हणजे रिपिटेशन व्हायला नको म्हणून इथे एक श्लोक दिसत नाही, पण तो नंतर जेव्हा राम भरताचा संवाद होतो तेव्हा राम भरताला हे सांगतात. आणि असं एकदा नाही आहे, हे अनेकदा झालेलं आहे. ही वाल्मिकींची विशेषता आहे. जसं उदाहरणार्थ एक विशेषता अशी आहे की जेव्हा राम धनुर्भंग करतात तेव्हा जनक विश्वामित्रांना म्हणतात की मी आता दशरथाकडे निरोप पाठवतो आणि दशरथांची अनुमती मिळाली की राम सीतेचं लग्न करूया. बस एवढंच आहे पहिल्या याच्यामध्ये. पण नंतर जेव्हा सीता अनुसुयाला आपल्या विवाहाबद्दल सगळं सांगते तेव्हा ती म्हणते की जेव्हा धनुर्भंग झाला आणि माझ्या पित्यानी मला रामाला अर्पण करायला सुरुवात केली तेव्हा रामांनी सांगितलं नाही, माझे वडील जे म्हणतील तेच होईल. तर तुम्ही आधी वडिलांना विचारा. आणि नंतर रामाच्या तोंडी अजून कुठेतरी येतं की ते राम म्हणतात मला सीता अत्यंत प्रिय आहे कारण ती माझ्या वडिलांनी मला दिली आहे. म्हणजे नाविन्य त्या काव्याचं सतत राहावं. म्हणजे आपल्याला एखाद्या प्रसंगाची जर माहिती गोळा करायची असेल तर ती एका ठिकाणी नाही मिळत, ती अनेक ठिकाणांवरनं घ्यावी लागते. जसं काल आपण बघितलेला प्रसंग की वशिष्ठ सांगतात की रामा तुझ्या पादुका दे, राम त्या पादुकांना सिंहासनांवर ठेवेल आणि मग तो राज्यकार्य बघेल. पण हे प्रत्यक्ष जेव्हा राम भरत संवाद आहे त्याच्यामध्ये असं नाही आहे. त्याच्यामध्ये भरत म्हणतात की या पादुकांवर तुम्ही तुमचे चरण स्पर्श करून या पादुका मला परत करा. पण नंतर भरत जेव्हा परत वापस अयोध्येला जाताना भरद्वाजांच्या आश्रमामध्ये थांबतात तेव्हा भरद्वाज विचारतात की भरता काय झालं, रामांनी तुझं ऐकलं नाही? ते म्हणतात नाही, पण जेव्हा वशिष्ठांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या पादुकांना स्पर्श करून या पादुका भरताला द्या आणि तुमच्या पादुका सिंहासनावर प्रस्थापित केल्या जातील तेव्हा त्यांनी त्या दिल्या. रामच राज्य करणार आहे, मी तर रामाचं कार्य बघत राज्य कार्य बघीन. राम परत येस्तवर. म्हणजे असे बाकीचे पूर्ण प्रसंग बघून आपल्याला तो काय संवाद झालाय पूर्ण तो कळतो.
असा संवाद इथे एक श्लोक त्यांनी दिला नाहीये, जो आपण पुढे बघू. दशरथांनी हे रामाला सगळं सांगितलं. राम परत आपल्या आश्रमा आपल्या महालामध्ये जातात आणि महालामध्ये गेल्यानंतर वशिष्ठ येतात, कारण दशरथ वशिष्ठांना बोलावून सांगतात तुम्ही जा आणि रामाला सांगा की काय व्रत केलं पाहिजे, कारण हे राज्य कार्य जे आहे ते काही मोठी प्रतिष्ठा नाहीये, हे एक फार मोठी जबाबदारी आहे, हे एक मोठं व्रत आहे आणि त्या व्रतासाठी तुम्ही रामाला तयार करा. वशिष्ठ जाऊन राम आणि सीतेला सांगतात की आज जेवण नाही, तुम्ही कुशावर झोपायचं आहे, हे मंत्रांचा जप करायचा आहे, जे काय करायचं ते सगळं सांगून वशिष्ठ जातात. राम सीता त्याप्रमाणे व्रतानुकूल होऊन व्रताचरण सुरू करतात आणि आपल्याला माहित आहे पुढे काय होतं रामायण, तो प्रसंग आपण नंतर बघणार आहे. पण जेव्हा परत कैकेयी दुसऱ्या दिवशी सकाळी रामाला निरोप पाठवते की ये, आणि जेव्हा राम भेटायला येतात आणि रामाला सांगितलं जातं की रामा तुला 14 वर्ष वनवासात जायचं आहे आणि भरत हे राज्य करेल, रामाच्या चेहऱ्यावरचं स्मित जसंच्या तसं आहे. काल आपण जे बघितलं ना की अध्यात्मात स्थित झाल्यानंतर समत्व संतोष सर्व समावेशकता, हे संतोष रामाच्या चेहऱ्यावर तसाच्या तसा आहे. रात्री संध्याकाळी बोलवून सांगितलं उद्या तुला राज्याभिषेक होईल, तसं स्मित. दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवून सांगितलं की तुला 14 वर्ष वनवासात जायचंय, स्मित कायम, काहीही त्याच्यामध्ये फरक नाही. कंब रामायण कंबरांनी जे रामायण लिहिलंय तमी रामायण, ते म्हणतात की रामाचा चेहरा जणू काही चित्रातल्या कमळासारखा होता. चित्रातला कमळ काही सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार सुकत किंवा फुलत नाही, ते नेहमी फुललेलंच असतं. रामाचा चेहरा असा सस्मित होता आणि तिथून राम बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर जे धर्मपालन रामाची जी विशेषता आहे ते बघतो आपण. बाहेर आल्यानंतर तिथे सगळे छत्र चामर घेऊन उभेच आहेत, कारण त्याच्याबरोबरच राम आलेत आणि जसे ते छत्र चामरवाले थोडे समोर सरकतात राम त्यांना दूर करतात. जे अभिषेकाची सगळी सामुग्री वशिष्ठांनी आणून ठेवली आहे ते त्याला नमस्कार करतात आणि पुढे जातात. पुढे जाऊन जेव्हा कौसल्याच्या महालामध्ये जातात, कौसल्या त्यांना बसायला आसन देते, अत्यंत आनंदित होऊन की राम आले. आता कौसल्या मातांना असं वाटतंय की राम त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले, कारण आता राज्याभिषेक सुरू होईल. ती त्यांना बसण्यासाठी आसन देते, राम बसत नाही, वनवास सुरू झाला. ते फक्त हाताने आईनी दिलेला आसन म्हणून त्याला स्पर्श करून उभेच्या उभेच राहतात आणि मग तिथून सुरू होतं रामांवर आजच्या भाषेत म्हणता येईल प्रेशर. की तुम्ही हे ऐकू नका, दशरथ जे काय सांगतात ते कैकेयीच्या कयात गेलेत आणि म्हणून सांगतात, हे लक्ष्मण म्हणतो, हे कौसल्या म्हणते, हे वशिष्ठ स्वतः म्हणतात, हे सुमंत्र म्हणतो, हे सगळे पौरजन म्हणतात, हे दशरथ महाराज स्वतः म्हणतात. ते म्हणतात रामा तू मला कैदेत घाल आणि तू राजा हो. आणि रामाने असं केलं असतं की माझे वडीलच सांगतात की मला, मी वडिलांचं वडील सांगतात त्याचंच तर पालन करतोय, असं केलं असतं तर मग आपल्याकडे हीच अकबर शहाजहान वगैरे परंपरा सुरू झाली असती. औरंगजेब की वडिलांना जेलमध्ये घालायचं, स्वतः राजा व्हायचं. फक्त दोन व्यक्ती आहेत ज्या रामांना तुम्ही हा निर्णय बदला असं चर्चा करत नाही, फक्त दोन व्यक्ती आहेत, एक आहे सुमित्रा, दुसरी आहे सीता. दोघीही हे विचारत नाही की का तुमचे वडील तुम्हाला वनात पाठवतात, सीता हा प्रश्न कधीच करत नाही, सुमित्राही हे म्हणत नाही. सुमित्रा तर म्हणते गच्छ गच्छ तात यथा सुखम, लक्ष्मणालाही म्हणते रामालाही म्हणते आणि नंतर ती कौसल्येलाही सांगते, ती म्हणते तुला माहित नाही रामानी किती कीर्ती संपादन केली आहे नेहमीसाठी, असा पुत्र पोटी जन्माला येणं यापेक्षा दुसरं मोठं भाग्य नाही. आज तुझं हे दुःख आहे पण तुला जन्मभराचा आनंद लाभलाय, तू अमर झाली आहेस हे तू समजून घे. आणि ते हा एकच सर्ग आहे ज्याच्यामध्ये सुमित्रा बोलते, पूर्ण बोलते आणि हा वाचण्यासारखा आहे. रामांवर सगळेजण सांगतात की नाही तुम्ही दशरथाचं ऐकू नका, लक्ष्मण स्वतः तयार आहे. तो म्हणतो मी युद्ध करीन, मी बघीन कोण तुम्हाला तुमच्या अधिकारापासून वंचित करतोय ते. पण राम म्हणतात नाही. आणि शेवटी सगळ्यांना पटवून तयार होऊन पुढे आपण नंतर हे अजून विस्तृत बघूया, जेव्हा आपण गृहस्थाश्रम घेऊन घरातले कलह कसे पलटायचे हे बघण्यासाठी जेव्हा आपण गृहस्थाश्रम बघू तेव्हा आपण परत हा प्रसंग अजून विस्तृत बघू. आणि राम वनामध्ये येतात, चित्रकूटामध्ये येतात, कुटी बांधतात, तिथे राहायला लागतात. भरत जेव्हा येतो आपल्या मामांच्या घरून आणि त्याला कळतं की हे जे काय झालंय, अत्यंत संतप्त होतो आणि शेवटी तो आईला सांगतो की मी तुझी इच्छा कधीच पूर्ण करणार नाही, तू मला मी राजा व्हावं असं बघतंय हे कधीच होणार नाही. तो आईनी सांगितलेलं ऐकत नाही, वडिलांनी त्याला राज्य दिलंय ते तो घेत नाही. एवढंच नाही तर तो म्हणतो मी रामांना परत आणीन. आणि असं म्हणून भरत निघतात, भरत शत्रुघ्न आणि पूर्ण सेना निघते रामांना परत आणण्यासाठी. आणि सुरू होतो राम भरताचा संवाद. हा जो संवाद आहे हा अत्यंत अद्भुत संवाद आहे. भरत म्हणतो की नाही मी राजा होणार नाही, राम तुम्ही परत या आणि राजा व्हा, कारण तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही गुणांनी ज्येष्ठ आहात, वयानी ज्येष्ठ आहात आणि ही आपली परंपरा आहे, तुम्ही परत या आणि राजा व्हा. राम म्हणतात नाही. आणि राम म्हणतात तू उगीच आईला दोष देऊ नको, शेवटी दैव आहे, काहीतरी विधी लिखित आहे, ते पूर्ण होण्यासाठी मी इथे आलोय. भरत म्हणतो केव्हापासून तुम्ही दैवाची भाषा करायला लागले, पुरुषार्थाची भाषा करा, चला युद्ध करा. राम हसतात, ते म्हणतात पुरुषार्थ हा सर्व भूत हितार्थ असतो, हा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नसतो. आणि परत सुरू होतो संवाद. त्या संवादामध्ये जसं आपण बघितलं की ऋषी मुनी सुद्धा सहभागी होतात. जाबाली ऋषी ते सुरू करतात की अच्छा तुम्ही म्हणताय की वडिलांना तुम्ही हे वचन दिलं होतं, ते वडील तर गेले, आज ते आहेत पण नाही, आणि त्यांची पण इच्छा होती की तुम्ही राजा व्हावं म्हणून. आणि ठीक आहे, तुमच्या वडिलांनी ज्यांना राज्य दिलं तो भरत स्वतः तुम्हाला म्हणतोय की राजा व्हा, मग तुम्ही राजा होण्यामध्ये इथे काहीही चूक नाही आहे. दिसायला खरंय, आपण तर लगेच याचा सहारा घेतला असता की काय करणार, भरतच म्हणतोय माझ्या भावानी म्हटलं म्हणून मी केलं. आजकालची मुलं असं करतात, स्पेशली दक्षिण भारतामध्ये तुम्हाला माहीत असेल हुंडा पद्धती खूप आहे, खूप हुंडा घेतात. त्यामुळे तिथल्या सगळ्या मुलांशी नेहमी मी चर्चा करताना हा हुंडा विषय घेते, त्यांच्याशी बोलते. मग आधी अगदी जोरजोऱ्यांनी सगळे गप्पा करतात की हा हा दीदी मी हुंडा बिलकुल घेणार नाही. पण जेव्हा अक्षरशः लग्नाची वेळ येते आणि पत्रिका घेऊन मुलगा येतो, मी विचारते की अच्छा किती हुंडा घेतला, तो म्हणतो नाही दीदी मी तर सांगितलं होतं की मला काही हुंडा नको. ठीक आहे किती घेतला सांग. नाही नाही मला काहीच नको होतं, मला तर इतकी चांगली नोकरी आहे, मी कशाला हुंडा घ्यायचं. पण काय आहे ना की माझ्या आईची खूप इच्छा आहे, आई वडिलांची इच्छा असल्यामुळे मला हुंडा घ्यावा लागतो. आणि आई वडिलांचं तर ऐकायला पाहिजे, मी त्यांना कसं दुखवू. खरंच की आई वडिलांना न दुखवणारा पहिला पुत्र तूच या पृथ्वीवर. जसं काही आत्तापर्यंत तू आई वडिलांना कधी दुखवलंच नाही, बाकी सगळ्या याच्यामध्ये आई वडिलांना दुखायला तयार, आत्ता हुंड्याची वेळ आली आणि तू एकदम इतका आई वडिलांचं मानणारा झाला. जस्टिफिकेशन, नाही नाही दीदी असं नाही आहे, मी जर समजा हुंडा नाही घेतला ना तर समाजामध्ये काय समजतील की याच्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहे आणि म्हणून मग मला मुलगीच नाही मिळणार. म्हटलं तू हे करून बघितलं का, म्हणजे माझी कुठेतरी इच्छा आहे पण मी अपरंटली आश्रय घेतो अशा सगळ्या आर्ग्युमेंट्सचा, अशा सगळ्या मोहांना बळी पडतो. हे सगळ्यांच्या जीवनात सतत होतं. रामांचा जो भरताशी संवाद चालतो तो संवादामध्ये वाल्मिकी वर्णन करतात की जे सारे महर्षी बसले त्यांनी ऐकतात आहे, त्यांना अत्यंत आनंद होतोय आणि त्यांना अत्यंत दुःख पण होत आहे. दुःख एवढ्यासाठी होत आहे की अरे राम परत येणार नाही म्हणून सगळे पुर अयोध्या जनवासी जे बसलेत अयोध्यातले लोक त्यांना दुःख एवढ्यासाठी होत आहे, मातांना तिन्ही मातांना दुःख एवढ्यासाठी होत आहे की राम यायला तयार नाहीत म्हणून, पण आनंद एवढ्यासाठी येत आहे की हा धर्मात्मा विग्रहवान धर्म हा आम्हाला मिळाला आहे, हा इथून हा त्याच्या या निर्णयापासून हलायला तयार नाही आहे. हे की जेव्हा म्हणजे आपली ही जी आयडेंटिटी आहे विकसित होत जाणारी, मी परिवार समाज राष्ट्र आणि मग आत्मवत सर्व भूतेषु पूर्ण विश्व, ही जी आपली आयडेंटिटी आहे त्या दोन आयडेंटिटींचा जेव्हा संघर्ष येतो, मी म्हणजे मी स्वतः ही व्यक्ती, मी म्हणजे माझा परिवार, मी म्हणजे माझा हा समाज, तेव्हा छोट्या घटकांनी मोठ्या घटकाच्या भलाईसाठी सगळे कष्ट सहन केले तर तो धर्म, आपला स्वार्थ बघितला तर तो अधर्म. आणि म्हणून श्री रामचंद्र स्वतः कष्ट घ्यायला तयार आहेत, पण परिवाराची जी रीत आहे त्यांच्या वडिलांचं जे ऋण आहे कैकेयीशी आणि कैकेयीच्या वडिलांशी ते पूर्ण करण्यासाठी राम स्वतः सार दुःख सहन करायला तयार आहेत. भरत भरताना माहित आहे की नाही ही आपल्या कुलाची परंपरा आहे की ज्येष्ठ पुत्रच राजा झाला पाहिजे, आणि म्हणून तो आई वडिलांनी सांगितलं असूनही तो ज्या राज्यावर रामाचा अधिकार आहे त्याला हात लावत नाही, आणि म्हणून त्याने आई वडिलांचं अपरंटली ऐकलं नाही तरीही तो पण धर्मात्मा आहे. आणि ही जी राम भरतांचा हा जो एक अद्भुत संवाद आहे तो अद्भुत संवाद इतका भारतीयांच्या रोम रोमात भिनलाय की आपल्या भारताची अशी वर्णनं अनेकदा अनेक ठिकाणी झाली आहेत. मी एक गोष्ट सांगेन फक्त, जेव्हा ग्रीक हिस्टोरियन या देशामध्ये आले होते त्यांनी बघितलं की या देशाची विशेषता इथे भांडणं नाहीत, घरांना कुलप नाही, चोऱ्या नाहीत, धनासाठी लढणं नाही, पण त्यांना फार अद्भुत वाटलं की हे फार विशेष देश आहे. आणि असंच ते जात असताना त्यांना एका गावी दोन शेतकरी भांडताना दिसले आणि हे फार खुश होऊन गेले की चला शेवटी आणि काहीतरी पैसा पैसा सोनं असं ऐकू येत होतं म्हणून ते फार खुश झाले. त्यांना वाटलं की चला, मला वाटत होतं की हा देश फार वेगळा आहे, या देशामध्ये धनासाठी भांडण होत आहे की. आणि जेव्हा ते तिथे गेले दोघांचं भांडण सुरू आहे, एक जण म्हणतोय की नाही मी तो सोन्याचा हंडा घेणार नाही कारण मी तुझ्याकडनं फक्त शेत विकत घेतलं, त्या शेतातला हंडा विकत घेतला नाही. आणि दुसरा शेतकरी म्हणतोय की मी जेव्हा तुला शेत विकलं तेव्हा त्या शेतामध्ये दगड धोंडे असू दे की सोनं नाणं असू दे सगळं तुझं झालं. आणि हा ग्रीक इतिहासकार डोक्यावर हात मारतो की धनासाठी भांडण तर आहे पण हे कसं भांडण आहे राम भरतासारखं, मी राजा होणार नाही तू राजा हो, मी राजा होणार नाही तू राजा हो. आणि या दोघांचं सुरू आहे की नाही मी हे सोनं नाणं घेणार नाही कारण आपल्याकडे धर्माबरोबरच स्वकर्मावर जोर आहे, माझ्या घरामध्ये जे मी मेहनतीनी कमावलं आहे तेच येईल, अजून काही येणार नाही, अशी हिंमत. आणि असं हे राष्ट्र मी काहीही बिना मेहनतीचं घेणार नाही कारण बिना मेहनतीचं जर मी घेतलं तर मी कुठेतरी तेवढं धन कमी करतोय, आणि असं जर झालं तर हा समाज जो आहे तो अकिंचन होईल, तो दरिद्री होईल. समृद्ध समाज राहायचा असेल तर मी माझ्या मेहनतीने धन प्राप्त करीन, त्याच्यातलंही काही धनावरच माझा अधिकार आहे, उरलेलं धन परत समाजासाठी आहे, असा विचार करणारे लोक या देशामध्ये असल्यामुळे हा भारत देश हा पूर्ण विश्वामध्ये सगळ्यात जास्त काळ असलेला सगळ्यात जास्त धनी देश झाला. समृद्ध समाज जो झाला तो याच्यामुळे झाला. तुम्हाला माहित असेल इतक्यातच एक अँगस मॅडिसन म्हणून त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिकल हिस्ट्री म्हणून एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की 1770 या विश्वामध्ये सगळ्यात धनवान देश म्हणजे भारत होता. हजारो वर्ष, हजारो, 2000-3000 सांगता नाहीये. आणि 17व्या शतकानंतर तो कधी नंबर एक कधी नंबर दोन चीन बरोबर असा व्हायला लागला. आणि मग जेव्हा ब्रिटिश या देशामध्ये आले त्यांनी या देशाला इतकं लुबाडलं आणि आपली ही जी मानसिकता होती की मेहनत करीन, लाच मारीन, तिथून पैसा काढीन, खाणीन तर सोनं काढीन, अशी जी वृत्ती होती ती वृत्ती दूर झाली. आज आम्हाला अगदी काय म्हणतात त्याला येणं प्रकारेनं पैसा पाहिजे. कारण आम्ही मुलांना असं शिकवतो, आम्ही मुलांना म्हणतो अरे अभ्यास कर, अभ्यास नाही केला तर तुला नोकरी नाही मिळणार, चांगली नोकरी नाही मिळणार, चांगली नोकरी नाही म्हणजे चांगला पैसा नाही. मग शेवटी मुलगा विचार करतो अच्छा माझ्या आई वडिलांना काय हवंय, पैसा हवाय ना. मग न शिकता सुद्धा काही मार्ग असतील तर का नाही करायचे. धर्म हे स्वतःची आत्मशक्ती, या आधारावर मी धन प्राप्त करीन नाहीतर मी ते घेणार नाही, अशी ही जी रामायण कालापासून चालत आलेली जी वृत्ती आहे ती अनेकदा या देशामध्ये दिसलेली आहे. असे हे राम आपल्या रोमरोमात भिनले. आणि या राम भरत संवादामध्ये राम शेवटी भरताला सांगतात की हे पहा हे सगळं खरं असलं. भरत म्हणतो की हे पहा की वडिलांनी मला हे राज्य दिलं, आता हे राज्य मी तुम्हाला देतो, तर याच्यामध्ये काय चूक आहे. आणि ज्या आईसाठी त्यांनी मागितलं ती माझी आई सुद्धा आज तेच म्हणते, ती पण आली आहे तुम्हाला परत घेऊन जाण्यासाठी, मग आता काय उरलं. तिलाच तर समाधान देण्यासाठी वडिलांनी तुम्हाला वनात जायला सांगितलं होतं, आज तिला तुम्ही वनात नकोय, तिला तुम्ही परत राज्यामध्ये परत यावं असं वाटतंय. तेव्हा राम भरताला सांगतात की भरत आहे इतकं सरळ नाहीये, जेव्हा आपल्या वडिलांनी कैकेयीशी लग्न केलं, तुझ्या आईशी लग्न केलं, तेव्हा तिच्या वडिलांना त्यांनी हे वचन दिलं होतं की तिच्या पुत्राला हे राज्य मिळेल. आणि ते त्यांच्या मनामध्ये होतं. कैकेयी ते विसरून गेली कारण कैकेयीचं रामावरही अत्यंत प्रेम होतं, हे ती सुरुवातीला मंथरेला म्हणते सुद्धा. पण हे दिलं असल्यामुळे ते वचन तर कायम राहणार आहे आणि म्हणून मी हे राज्य घेऊ शकत नाही, मी हे राज्य घेणार नाही. मग भरत म्हणतो की ठीक आहे असं असेल तर आता मी प्रायोपवेशन करतो, मी इथे गवताचं चटई अंथरतो आणि त्याच्यावर न खाता पिता तुझ्या पायाशी मी माझा प्राणत्याग करतो. आणि तो सुमंत्राला सांगतो सुमंत्र जा चटई घेऊन ये. सुमंत्र हलत नाही, तो रामाकडे बघतो. याच्यातनं दोन गोष्टी होतात, भरतालाही कळतं की राजा हा रामच आहे आणि रामालाही कळतं की कोणीही रामाकडनंच आदेश घेणार आहे. सुमंत्र हलत नाही, टेक्निकली भरतच राज्याचा सध्या राज्य कारभार बघतोय, पण तरीही सुमंत्र हलत नाही. मग भरत स्वतः उठतो, चटई घेऊन येतो, त्याच्यावर आडवा होतो आणि रामांना म्हणतो बस आता मी मृत्यूस्तवर तुमच्या पायांशी मी प्राणत्याग करीन, एक तर तुम्ही परत चला. मग राम म्हणतात अरे हे जे असं असतं ना हे ब्राह्मण यांनी करायचं, क्षत्रियांनी नाही, त्याच्यामुळे तू हे असं काही करू नको, तू उठ. भरत म्हणतो काय करू मी जाऊन तरी मी हे राज्यकारभार कसा सांभाळणार, सगळ्या चारी वर्णांना बरोबर कसं ठेवणार, हे सगळेजण कोण माझं मानणार. राम म्हणतात अरे हा तुझा जो विनय आहे ना त्या विनयामुळेच ते मानतील, उठ. आणि मग शेवटी वशिष्ठ सांगतात की ठीक आहे रामा तुझ्या पादुका. आधी राम म्हणतात ठीक आहे मी 14 वर्षानंतर परत येईन, आणि शेवटी मग राम ते मानतात आणि पादुका घेऊन भरत परत जातात. हा एक किती प्रेशर आलं असेल, 70,000 सैन्यासकट भरत आलेत आणि अयोध्या जनवासी आलेत, माता आल्यात, अमात्य आलेत, मंत्री आलेत, महर्षी बसलेत, पण राम हल्ले नाहीत. पुढे जेव्हा राज्याभिषेक झाला, रावण वध करून राम परत आले, राज्याभिषेक झाला आणि अत्यंत आनंदाने रामराज्य सुरू झालं. त्याचं वर्णन आहे, सुंदर वर्णन आहे, सीता अत्यंत आनंदी आहे, राम आनंदात आहे, पण रामांनी आपले हेर ठेवलेत की जे सगळीकडे जातील, लोक काय म्हणतात ते काय करतात ते बघतील आणि येऊन सांगतील. आणि अशा वेळी एक दिवशी येऊन हे रामांना सांगतात, राम विचारतात की कसं सगळं ठीक सुरू आहे ना, आणि ते हेर गडबडतात. राम म्हणतात की सांगा काय झालं. आपण असं म्हणतो ना की एक धोब्यानी असं म्हटलं, हा एक धोबी नाही आहे. रामायणामध्ये जे लिहिलं आहे की अयोध्या जनवासी वाटिकामध्ये रस्त्यांवर घरांमध्ये सतत ही चर्चा करतात आहे की रावणाच्या घरी इतके महिने राहिलेली जो रावण, त्याची ही कीर्ती आहे की तो स्त्रियांना घेऊन येतो आणि त्यांच्यावर बळजबरी करतो. जेव्हा त्याला शाप मिळाला त्याच्यानंतर बळजबरी न करता तो स्त्रियांना मोहून आपला करतो, अशा रावणाची जी कीर्ती आहे, त्या रावणाचं जे वैभव होतं, त्या रावणाचं जे व्यक्तिमत्व होतं, ज्याचं वर्णन, ज्याची स्तुती राम सुद्धा करतात, हनुमान सुद्धा करतो, अशा रावणाच्या मोहाला सीता बळी पडली नसेल कशावर ना, कोणाला माहीत, ती तिथे 11 महिने होती. आणि अशा स्त्रीला रामाने आपल्या घरामध्ये ठेवलं, याचा अर्थ आपल्यालाही यापुढे असंच करावं लागेल. हे ऐकल्यानंतर राम अत्यंत खिन्न झाले. ते आपल्या महालात चालले गेले, रात्रभर विचार करतात आहे. आणि मग त्यांनी आपल्या तिन्ही भावांना बोलावलं. त्यांनी तिन्ही भावांना सांगितलं की मी तुम्हाला बोलावलंय, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही फक्त ऐकायचं आहे, माझी शपथ आहे तुम्हाला. तुम्ही मला एका प्रश्न, एका शब्दाने प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला आजपर्यंत असं कधी म्हटलं नाही, आज म्हणतोय. सगळे एकदम थक्क झाले की काय असं आहे की ज्यामुळे रामाचा आमच्यावर विश्वास नाही आणि राम आम्हाला शपथ देऊन प्रश्न विचारायचं नाही सांगताय, कारण आजपर्यंत भावांनी असं कधी केलंच नाहीये. रामानी सांगितलं आणि भावांनी ऐकलं नाही असं झालंच नाहीये. या शपथेची काही जरूरच कधी पडली नाहीये आणि तरीही आज राम म्हणतात की माझी शपथ आहे तुम्हाला. आणि एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये राम सीतेला, राम भावांना म्हणतात आहे की वेळ आली तर मी माझं जीवनाचा त्याग करू शकतो, मी माझ्या भावांचा त्याग करू शकतो. किम पुनः जनकात्मजम, याचं बऱ्याच जणांनी अनुवाद असा केलाय की मग सीतेची काय कथा, पण मला हा त्याचा अर्थ वाटत नाही. किम पुनः जनकात्मजम, त्या सीतेनी तर आधी अग्निपरीक्षा केलेली आहे आणि त्या सीतेवर परत हे का बरं, पण याला काही मार्ग नाही आहे. मी राजा आहे आणि मला हे कर्तव्य करणं भाग आहे. आता जो संघर्ष होता तो पारिवारिक सुख आणि जनपदातली नीतिमत्ता. जर जनपदातली नीतिमत्ता ठेवायची असेल तर राजाला राणीचा त्याग करावा लागेल. रामानी सीतेचा त्याग नाही केला. रामानी सीतेचा त्याग केला असता तर त्यांनी सीतेची मूर्ती स्वतःजवळ ठेवली नसती. तो म्हणतो मला माहित आहे सीता ही शुद्ध आहे, यशस्विनी आहे, पण प्रजानुरंजन हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून मला सीतेला वनात पाठवायचं आहे. रामाने हे सांगितल्यावर भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न सगळे अत्यंत दुःखीत होऊन बघतात आहे. लक्ष्मण काहीतरी बोलायला जाणार, राम म्हणतात नाही लक्ष्मणा, तुलाच हे काम करायचंय. उद्या सकाळी सीतेला रथेमध्ये घेऊन जा, रथात घेऊन जा आणि वाल तमसा नदी पार करून, गंगा नदी पार करून तमसा नदीच्या काठी वाल्मिकी आश्रमांजवळ तिला सोडून परत ये, तिथे पोचस्तवर तिला काही सांगू नको. अत्यंत कठोर निर्णय. आपल्याला सांगितलं जातं की रामांनी हे काय केलं, सीतेवर अन्याय केला. ती एका गर्भवती स्त्रीला त्यांनी तिचा त्याग केला, हे अक्षम्य आहे, असमर्थनीय आहे. कल्पना करा की राम असं करणार, रामांनी असं केलं नसतं, काय झालं असतं. सीता राजवाड्यात राहिली असती, लोकांची चर्चा जेव्हा एकदा वाढायला लागते ना, लोकही असेत जे डोक्यावर घेतील आणि कधी खाली सुद्धा पाडतील. अशा वेळी लोकांच्या जिभा आपण डरू शकत नाही. अशा वेळी आपल्याला आपल्या आचरणानेच अत्यंत कष्ट सहन करूनच परत लोकांचं मत बदलवावं लागतं आणि ते लगेच होत नाही, त्याच्यासाठी वर्ष द्यावी लागतात. त्याच्यासाठी सगळे कष्ट सहन करावे लागतात. जर रामांनी असं केलं नसतं, सीतेला तिथेच ठेवलं असतं, तरी चर्चा होते ती चर्चा राजवाड्यातही पोहोचली असती. कारण जी जनपदामध्ये नगरामध्ये होते, बगीच्यामध्ये होते, घरांमध्ये होते, रस्त्यावर होते, कुठेही लोक जमले की होते. कारण रावणाचं चरित्र जितकं जितकं माहीत होत गेलं इथे तितकं तितकं. आणि हा एक माहिती का लोकांची एक मानसिकता आहे की जेव्हा सीता वनात गेली सीतेबद्दल कणव, पण आता सीता आली आणि तिचं जे कौतुक होत आहे, ती राणी झाली, ती बसली आहे, आणि मग कुठेतरी परत सुरू झालं. आणि रामांनी जर सीतेला तिथेच ठेवलं असतं तर लोकांनी या पण चर्चा करायला कमी नसत्या केल्या की हे मुलं नेमके कोणाचे. म्हणजे ज्या निकोप वातावरणामध्ये मुलं वाढायला पाहिजे ते कदाचित मुलं वाढले नसते, कदाचित. एवढंच नाही, ज्यासाठी म्हणजे रामराज्य करायचं आहे, केवळ माझ्या पत्नीचा मी राणीचा त्याग करू शकत नाही, माझ्या बायकोचा मी त्याग करू शकत नाही, म्हणून सगळी नीतिमत्ताच त्या जनपदातली गेली असते. कोणी म्हणतं की ठीक आहे रामानी पण वनात चाललं जायचं की ठीक आहे, राम वनात गेले असते तर काय झालं असतं, कुठल्याही भावानी राज्य स्वीकारलं नसतं. आणि मग या राज्याची जबाबदारी कोणावर? सीता ही तितकीच तेजस्वी आहे. उद्या आपण बघणार आहे की सीतेला जेव्हा हे कळतं की रामांनी तिचा त्याग केलाय, आधी तर ती अत्यंत शोकाकुल होते, बेशुद्ध होते दुःखानी. ती म्हणते की रामांनी ती म्हणते की कदाचित माझं हे शरीर फक्त दुःख सहन करण्यासाठी जन्माला आलेलं आहे, पण राजा रामाचं पण काही कर्तव्य आहे, आणि राणी असल्यामुळे ते कर्तव्य पूर्ण करणं हे माझं पण दायित्व आहे. आणि म्हणून लक्ष्मणा तू रामांना जाऊन सांग की ज्यासाठी त्यांनी माझा त्याग केला तो त्याग मनात घेऊन दुःख करत बसून तुम्ही राजवाड्यात बसू नका, राजसभेत जाऊन राजकार्य सुरू करा. सीतेलाही माहित होत की रामांना हे इतकं मोठं दुःख आहे की राम राजकार्य करू शकणार नाही, ते महालातच बसलेले असतील. आणि खरंच असं होतं, जेव्हा लक्ष्मण परत येतो 4 दिवसानंतर आणि तो बघतो की राम राज्यसभेत गेलेच नाही आहे, आणि मग सीतेचा हा निरोप जेव्हा लक्ष्मण रामाला सांगतो तेव्हा राम जातात आणि राज्यकार्य सुरू करतात. रामांबरोबर राहून रामाची ही सहधर्मचारिणी सीता ती सुद्धा धर्माचा हेच आचरण तिच्या जीवनातही आपण बघतो, आणि तेच नंतर लक्ष्मणाच्या आचरणातही बघतो. सीतेला 2 मुलं होतात, ती मोठी होतात, 12 वर्षाची होतात. अयोध्येमध्ये जाऊन रामायण गातात आणि नंतर रामांना कळतं की ही माझीच मुलं आहेत. अत्यंत आनंदित होऊन ते वाल्मिकींना भेटतात आणि मग नंतर म्हणतात की सीता इथे येऊ शकेल का आणि ती एकदा आपल्या शुद्धतेची ग्वाही देऊ शकेल का. तसं झालं तर मला माहित आहे की सीता शुद्ध आहे, पण लोकांसाठी, लोकापवादासाठी, लोकांचं मन शांत होण्यासाठी सीतेनी अशी एक परीक्षा द्यावी. मग रामांनीही तेव्हाच का नाही घेतली? तर तेव्हा ती गर्भवती होती, तेव्हा अग्निपरीक्षा शक्य नव्हती. वाल्मिकी म्हणतात की जर माझ्या तपश्चर्येला मी एका बाजूला ठेवलं आणि रामाची शुद्धता दुसऱ्या, सीतेची शुद्धता दुसऱ्या बाजूला ठेवली तर ते पारड जड होईल. इतकी सीता शुद्ध आहे, ती शुद्धतेहून पण शुद्ध आहे. आणि उद्या मी तिला जरूर घेऊन येईल. आता दुसऱ्या दिवशी सभेमध्ये वाल्मिकी येतात, वाल्मिकींच्या पाठीमागे सीता येते, सीताचे हात जोडलेले, डोळ्यातनं अश्रू येतात. ती लक्ष्मणाला जो निरोप सांगते त्यानंतर सीतेच्या तोंडून एकही शब्द आपण ऐकत नाही, जो येतो परत प्रसंग तो हाच. आणि इथे सीता येते, इथे आपण बघतो सीतेची तेजस्विता आणि हे जे विकसित होत जाणारं जे स्वत्व आहे ना, की व्यक्ती, परिवार, समाज, राष्ट्र आणि आत्मतत्व. पती हा सर्व काही आहे पण तरीही राम जो आहे तो म्हणजे फक्त हा शरीर धारण मानव शरीर धारण करणारा राम नाही तर तो आत्मा राम. आणि त्या आत्मा रामाला मी प्राप्त करीन असं करत 12 वर्ष सीतेचं तप चालतं. तिने आत्मा रामाला प्राप्त केलंय. आता याच्या पुढे या शरीरधारी रामाबरोबर राहणं आवश्यकही नाहीये कारण गृहस्थाश्रमाचं दायित्व संपलंय. एवढंच नाही तिला स्त्री जातीसाठी निरंतर नेहमीसाठी एक असं उदाहरण ठेवायचंय की याच्या पुढे कोणी अशी ग्वाही मागणार नाही. आणि म्हणून सीता येते. तिला माहित आहे आज जर तिने निवडला तर ती परत म्हणजे तिने जर ठरवलं तर ती रामाबरोबर राहू शकते पण ती तसा तशी ग्वाही देत नाही. ती येते तिच्या डोळ्यातनं अश्रू येतात आणि ती हात जोडून फक्त 4 श्लोक आहेत आणि ती त्या 4 श्लोकांमध्ये सांगते जर मी रामाशिवाय अन्य काहीही विचार केला नसेल तर पृथ्वी माते तू मला तुझ्या पोटात घे. माझ्यासाठी सदैव रामच जीवनामध्ये आदर्श राहिला असेल तर पृथ्वी माते तू मला पोटात घे. आणि खरंच पृथ्वी माता येते आणि सीतेला घेऊन चालली जाते. राम सीता सीता करून लगेच उठतात आणि मी बाण मारीन मी सीतेला त्यातून बाहेर काढीन असं जेव्हा म्हणायला लागतात तेव्हा मग सगळे ऋषी त्यांना सांगतात की राम सीतेचं कार्य झालं. तिने आत्माराम प्राप्त केला. तू हे करू शकत नाही तुला हे दुःख सहन करावं लागेल. आणि मग वाल्मिकी लिहितात की हृदयामध्ये सीतेला धारण करून राम यज्ञभूमीतून परत अयोध्येमध्ये जातात. सीतेच्या जीवनामध्ये सुद्धा आपण हेच बघतो की शेवटी आत्मतत्व जनपदासाठी जे करणं आवश्यक होतं ते तिने केलं. 12 वर्ष तप केलं. राजवंशाची जी ही लेकरं होती 2 त्यांना वाढवलं त्यांना सुपूर्त केलं आणि आता तिच्या जीवनाची इति कर्तव्यता झाली. एवढीच नाही स्त्री जातीसाठी की परत कधी कुठल्याही स्त्रीला असं परत परत झालं नाही पाहिजे हा कुठेतरी एक मनामध्ये खोलवर गेलं पाहिजे प्रत्येकाच्या. आणि म्हणून सीता सदाचं जीवनच तिथे समाप्त करते. ती पृथ्वीच्या पोटात जाते. हा मृत्यू नाही आहे. सीता ही अनंत आहे आणि ती अनंतच राहणार आहे कारण आपण सगळी सीतेची संतान आहोत. हे भारत राष्ट्र सीतेचं संतान आहे. परत पुढचं जे उदाहरण आहे आपण बघतो की रामाबरोबर राहिलेला लक्ष्मण तो पण कसा धर्मात्मा. शेवटचा काळ आहे. काळ रामाला भेटायला आलेत. काळ रामांना सांगतात एक वेश घेऊन वेश धारण करून आलेत आणि म्हणतात की मला तुमच्याशी काही बोलायचंय. राम म्हणतात ठीक आहे पण नाही दुसरं कोणीही आत नाही आलं पाहिजे. राम म्हणतात ठीक आहे नाही येणार. नाही अजिबात कोणी आत नाही आलं पाहिजे. ठीक आहे जो कोणी आत येईल त्याला मी मृत्यूदंड देईन. आणि लक्ष्मणाला बोलवून सांगतात इथे तू दरवाजावर उभा राहा कोणालाही आत येऊ देऊ नको. लक्ष्मण तिथे उभा राहतो. काळ रामाशी चर्चा करतात आणि त्यावेळी येतात दुर्वास ऋषी. दुर्वास ऋषी येऊन लक्ष्मणाला सांगतात आत्ताच्या आत्ता मला रामांना भेटायचंय. लक्ष्मण म्हणतात शक्य नाही. राम चर्चा करतात थोड्या वेळ थांबा थोड्या वेळ मला तू थांबायला सांगतोय. तुला माहित नाही मी कोण. मी दुर्वास. मी जे मागतो ते जर नाही झालं तर मी पूर्ण अयोध्या जळून टाकेन. अयोध्या जळून टाकेन. कल्पना करा ज्या अयोध्या वासींनी सीतेवर हा आक्षेप केला त्या अयोध्येला वाचवायला. कारण कोणी असं बोललं म्हणून तो समाजच टाकाऊ होत नाही. जे स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय ना देन अँड देन अलोन यू आर ए हिंदू. हिंदूची परिभाषा सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात तेव्हाच तुम्ही खरे हिंदू आहात जेव्हा तुमचा विश्वासघात जरी केला गेला तरी तुमच्या ओठांवर तुमच्या समाजासाठी एकही वाईट शब्द येणार नाही आणि तुम्ही त्या समाजासाठीच कार्यरत राहाल. जसे ते गुरु गोविंद सिंग होते असे जर तुम्ही असाल तरच तुम्ही खरे हिंदू आहेत. कारण हिंदू म्हणजेच या आत्मतत्वात स्थित होऊन छोट्या इकाईचा मोठ्या इकाईसाठी बलिदान करणारे असे हिंदू. ही हिंदूची परिभाषा. हा धर्म. लक्ष्मण विचार करतो की नाही अयोध्येला जाण्याऐवजी तर मी मृत्यूदंड दिन म्हणाले होते मी हा मृत्यूदंड घेईन. आणि म्हणून लक्ष्मण आत जातात. जसे ते दार उघडून आत जातात, खरं म्हणजे टेक्निकली बोलणं झालेलं आहे. काळाने रामाशी जे बोलणं केलं, आता काळ बाहेर निघतोच आहे, म्हणजे शेवटचं ठीक आहे मम्मी येतो आता वगैरे हे जे शेवटचं वाक्य आहे तेच सुरू असताना लक्ष्मण आत आले. म्हणून काळाचा आग्रह नाहीये की लक्ष्मणाला शिक्षा दे म्हणून, पण तरी पण काळ रामाकडे बघतो की नियम मोडलाय आणि राम व्यथित होतात. ते आधी दुर्वासांना भेटतात, दुर्वासांना जे काय हवं होतं त्यांना जेवण हवं होतं, जे काय हवं होतं ते देऊन नंतर ते लक्ष्मणाकडे बघतात. अत्यंत व्यथित झालेत कारण मृत्यूदंड देईन म्हणाले होते, आज ही वेळ आली आहे. तो लक्ष्मण ज्याच्या ज्याला यांनी लिहिलंय ना तुलसी रामचरित मानस मध्ये तुलसीदासांनी की रामाच्या कीर्तीची ध्वजा ज्या ध्वजदंडावर फडकते तो ध्वजदंड म्हणजे लक्ष्मण. मध्ये एकदा रामायणामध्येच राम लक्ष्मणाला म्हणतात, जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडला असतो, ते म्हणतात की जर लक्ष्मण नसेल तर मी जिवंत राहू शकत नाही. सीता जेव्हा हनुमानाशी बोलते, जेव्हा हनुमानाला भेटते, तेव्हा सीता पण सांगते की लक्ष्मण रामाला माझ्यापेक्षा सुद्धा प्रिय आहे, कदाचित माझ्या विना राम राहू शकतील, लक्ष्मण विना राहू शकत नाही. वाल्मिकी लक्ष्मणाचं वर्णन करतात की हा बहिश्चर प्राण आहे रामाचा, म्हणजे रामाचा प्राण जणू काही बाहेर लक्ष्मणामध्ये, जर लक्ष्मण नसेल तर राम नाही, इतकं त्या लक्ष्मणावर अत्यंतिक प्रेम. असा लक्ष्मणाला आता मृत्यूदंड द्यायचा आहे. राम अत्यंत दुःखित होऊन वशिष्ठांना विचारतात. वशिष्ठ म्हणतात की नाही, शिक्ष दंड तर द्यावा लागेल, फक्त एक आहे की जो अत्यंत प्रिय असतो त्याचा मृत्यूदंड हा त्याचा त्यागासमानच असतो. तू म्हण मी लक्ष्मणाचा त्याग करतो, तरीही राम बोलत नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. लक्ष्मण ज्या रामानी रामो विग्रहवान धर्महा, या राम आता हा शेवटचा क्षण आलाय आणि लक्ष्मण जाऊन रामांसमोर हात जोडून म्हणतात की रामा नाही म्हणू नकोस, माझा त्याग कर. काय अद्भुत चित्र आहे. लक्ष्मण म्हणतोय माझा त्याग कर आणि राम डोळ्यामध्ये पाणी आणून शेवटी म्हणतात लक्ष्मणा तू इथून जा. लक्ष्मण रामाशिवाय राहू शकत नाही. जेव्हा राम म्हणतात तू इथून जा, लक्ष्मण महालामध्ये जाऊन कोणाचाही निरोप घेत नाही, काहीही करत नाही. इथून जा म्हटल्यावर लक्ष्मण जे सरळ निघतो ते शरयू काठी जाऊन स्वतःचा देह अर्पण करतो. लक्ष्मण गेल्यावर रामही राहू शकत नाही. ते जी काय व्यवस्था करायची आहे ती करतात. शत्रुघ्नला कळतं तो मथुरेहून येतो, सुग्रीवाला कळतं काय प्रेम केलंय रामांनी आणि किती प्रेम आहे, म्हणजे सुग्रीव हा त्यांचा मित्र आणि सुग्रीव सुद्धा राम चालले म्हणून सुग्रीवही येतो. सुग्रीव म्हणतो मी पण प्राणार्पण करणार. भरत येतो, शत्रुघ्न येतो, शत्रुघ्न रामांना म्हणतो काय भावांचं प्रेम आहे. शत्रुघ्न रामाला म्हणतो की रामा आत्तापर्यंत तू जे काय मला सांगितलं ते मी केलं आणि तू आता मला याच्यासाठी नाही म्हणू नको, माझ्या जीवनामध्ये मी नेहमी तुझ्या आदेश पालन केलं, शेवटी मला हा बट्टा लागू नाही की मी रामाच्या आदेशाचं पालन केलं नाही, मला पण तुझ्या बरोबर प्राणार्पण करण्याची अनुमती दे. काय प्रेम आहे आणि काय संबंध आहेत. म्हणूनच रामायण हे नेहमीसाठी अद्भुत आहे. रामायण हा जो भारताचा एक प्राणस्वर झालाय याचं कारणच हे, जे स्वामी विवेकानंद म्हणतात असं अद्भुत ग्रंथ परत कधी होणार नाही, असा इतिहास परत कुठे दिसणार नाही. आणि मग भरत, शत्रुघ्न, सुग्रीव आणि अयोध्या जन सुद्धा, अयोध्यावासी सुद्धा अनेक जण रामांबरोबर चालले आणि शेवटी राम स्वतःचं विसर्जन शरयूमध्ये स्वतःच्या शरीराचं विसर्जन करतात. रामो विग्रहवान धर्महा, जेव्हा जेव्हा संघर्ष येतो या मोठ्या आणि छोट्या इकाईमध्ये तेव्हा या मोठ्या ऐकायचंच भलं आपल्याला करायचंय. आणि हा संघर्ष आपल्याला जीवनामध्ये अनेकदा येतो, अनेकदा, मग ते सासूशी वागण्यात असो की काहीही असो. आणि प्रत्येक वेळी आपल्याला माहित आहे की खरं काय, आपल्याला माहित आहे की सत्य काय, धर्म काय, हीच धर्माची विशेषता आहे. कोणी येऊन धर्म शिकवावा लागत नाही. एकदा फक्त हे तत्व स्पष्ट झालं की या प्रत्येक संघर्षामध्ये हा जो आपला विस्तारित होणारा स्व आहे त्या स्वचं संवर्धन करणं म्हणजे धर्म, त्याच्याशी आपला असलेला संबंध कायम ठेवणं म्हणजे धर्म. आणि अशा धर्माचं पालन आजच्या काळामध्ये आपल्याला सतत, आज आपण संकुचित झालो, फक्त परिवाराचा विचार, कधी कधी परिवाराचाही विचार नाही, समाजाचा विचार नाही, राष्ट्राचा विचार नाही. आणि म्हणून हे इतकं अद्भुत राष्ट्र, हा अत्यंत सुंदर सज्जन हिंदू समाज आज असा अनकेअर्ड फॉर आहे. त्या समाजाचा जो परत उत्थान करायचं असेल, या भारताचं पुनरुत्थान करायचं असेल, तर परत हे धर्मपालन आपल्या जीवनात आलं पाहिजे. धर्मपालन म्हणजे या विस्तारित होत जाणाऱ्या समाज राष्ट्राची बद्दलचं आपलं जे कर्तव्य आहे त्याला प्रथम स्थान देत आपलं जीवन असलं पाहिजे. असं आपलं जीवन हो, हीच श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करून मी समाप्त करते. नमस्कार.